माफ करा, लग्न झाले का तुमचे? ते आधी महत्वाचं नाही. तुम्हाला नसायच्या बायकोन मी दोकावर मीठ तोळायचे. बोल, 30-40 वर्षापूर्वी किती तोळा सोनं होतं? 3,000-2,000 जे काय असेल. आता 54-55 झाले, पण आपण 50 भरू. कोणाच्या बापाचे काय जाते 50 भरलं? 50,000 रुपये तोळा सध्याच्या काळात. 30-40 वर्षापूर्वी 2-3 हजार, 50-60 वर्षापूर्वी 100-200, 100 वर्षापूर्वी 25-50, 350 वर्षापूर्वी आत्ताचा रुपया तेव्हाचा लाख, आत्ताचा रुपया तेव्हाचा लाख अशा हिशोबाने तुकोबारांची 65 लाखाची सावकार घे आपला 2 BHK, 1 4-wheeler आणि 1 bullet. तरी भट्टा भट्टाच करीतो. अरे आधी हप्तो फेड पुन्हा वाजव. हे लक्षात ठेवीत जा, हे जे आपला गर्व आहे नाही काही नाही रे दादा. आणि लोकांसाठी कुठलीच खरं दादा, तरुण मंडळी तुम्हाला खास करून सांगते, मित्रांसाठी किंवा आपलं प्रोफेशन वाढावं म्हणून कधीच कुठली गोष्ट घ्यायची नाही किंवा करायची नाही. आपल्या हाऊसासाठी करा ना. आपल्या हाऊसासाठी बंगला बांधायचा आहे, आपल्या हाऊसासाठी गाडी घ्यायची. लोकांसाठी आपण लोकांसाठी जगतोय. गाडी आणलेली बी लोकांना सांगायची नाही, आणि हप्ते भरले नाही म्हणून बँकेने लिहिली बी सांगायची नाही. कळतंय का कसं असते? आणलेला स्टेटस ठेवला की गेलेली त्याची आणखी कळत असते. लोकांसाठी काय जगायचंय रे? हर किसी के सामने आपने आंसू गिराया मत करो. मग ते सुखाचे असू नाही तर दुःखाचे असू. हर किसी के सामने आपने आंसू गिराया मत करो, अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो. मुट्ठी में नमक लेकर चलते है ये लोग, हर किसी को अपना जखम दिखाया मत करो. गरजच नाही मग देवा सांगू सुख दुःख देव निवारील. ही लोक दारू भी पिऊ देत नाही तर माळ भी घालू देत नाही. खरं आहे का खोटे? गुरी बायको केली बाबू याने बरी दिली, काळी केली आयो याने बरी केली. तुला गुरी म्हणा काळी म्हणा अले अवघडे. आता एवढा सप्ताह करायला ज्यांनी कुणी पुढाकार घेतलाय तुम्हाला काय वाटतं? अख्खं गाव चांगलं म्हणेन नॉनचेर तरी खाऊट बोलणारच. हे त्याचं काय असतं? गावच खायचं द्यायचं.